ಭೀಮರುದ್ರ ವಜ್ರ ಹನುಮಾನ ಮಾರುತಿ ವನಾರಿ ಅಂಜನಿ ಸೂತ ರಾಮದೂತ ಪ್ರಭಂಜನ ಮಹಾಬಲಿ ಪ್ರಾಣದಾತ ಸಕಳ ಉಠವಿ ಬಳೆ ಸೌಖ್ಯಕಾರಿ ದುಃಖಹಾರಿ ದೂತ ವೈಷ್ಣವ ಗಾಯಕ ದೀನನಾಥ ಹರಿ ರೂಪ ಸುಂದರ ಜಗದಂತರ ಪಾತಾಳ ದೇವತಾ ಹಂತ ಭವ್ಯ ಸಿಂಧೂರ ಲೇಪನ ಲೋಕನಾಥ ಜಗನ್ನಾಥ ಪ್ರಾಣನಾಥ ಪುರಾತನ ಪುಣ್ಯವಂತ ಪುಣ್ಯಶೀಲ ಪಾವನ ಪರಿತೋಷಕ ಧ್ವಜಾಂಗೆ ಉಚಲೀ ಬಾಹೋ ಆವೇಶ ಲೋಟಲಾ ಪುಡೆ ಕಾಳಾಗ್ನಿ ಕಾಳರುದಾಗ್ನಿ ದೇಖತಾ ಕಾಪತಿ ಭಯ ಬ್ರಹ್ಮಾಂಡೆ ಮಾಯಲಿ ನೇನೋ ಆವೇದಂತ ಪಂಗತಿ ನೇತ್ರಾಗ್ನಿ ಚಾವಿಲ್ಯಾ ಜ್ವಾಳ ಭ್ರುಕುಟಿ ತಾಟಿಲ್ಯಾ ಬಳೆ ಉಚ್ಛತೆ ಮುರುಡಿಲೆ ಮಾಥ ಕಿರಿಟಿ ಕುಂಡಲೆ ಬರಿ ಸುವರ್ಣ ಕಟಿಕಾ ಸೋಯಿ ಘಂಟ ಕಿಣ್ ಕಿಣಿ ನಾಗರ ಠಕಾರೆ ಪರ್ವತಾಯಸಾ ನೇಟಕಾ ಸಡ ಪಾತಳು ಚಪಳಾಂಗ ಪಾಹತಾ ಮೋಠೆ ಮಹಾವಿದ್ಯುಲ್ಲತೆ ಪರಿ ಕೋಟಿ ಚಾಕುಟಿ ಉಡ್ಡಾಣೆ ಝೇಪಾವೆ ಉತ್ತರೆ ಕಡೆ ಮಂದಾದ್ರಿ ಸಾರಿ ಖಾದ್ರೋಣು ಕ್ರೋಧೆ ಉತ್ಪಾಟಿಲಾ ಬಳೆ ಆಣಿಲ ಮಾಗುತಿ ನೇಲ ಆಲಾಗೇಲ ಮನೋಗತಿ ಮನಾಸಿ ಟಾಕಿಲೆ ಮಾಗೆ ಗತಿಶಿ ತುಳನಾನಸೆ ಅಣುಪಾಸೋಣಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಏವಡಾ ಹೋತ ಜಾತಸೆ ದಯಸಿ ತುಳನಾ ಕೈಶಿ ಮೇರು ಮಾಂದಾರ ಕುಟೆ ದಯಾಸಿ ತುಳನಾ ಕೇಸಿ ಮೇರು ಮಾಂದಾರ ಧಾಕುಟೆ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ಭೋವತೆ ವೇಢೆ ವಜ್ರ ಪುಚ್ಛೆ ಕರುಷಕೆ ದಯಾಸಿ ತುಳನಾ ಕೈಚಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಿ ಪಾಹತಾನಸೆ ಆರಕ್ತ ದೇಖಿಲೆ ಓಳಾ ಗ್ರಾಸಿಲೆ ಸೂರ್ಯ ಮಂಡಳ ವಾಢತಾ ವಾಢತಾ ವಾಢೆ ಭೇದಿಲೆ ಶೂನ್ಯ ಮಂಡಳ ಧನಧಾನ್ಯ ಪಶು ವೃದ್ಧಿ ಪುತ್ರ ಪೌತ್ರ ಸಮಗ್ರಹಿ ಕಾವಿ ರೂಪ ವಿದ್ಯಾದಿ ಸ್ತೋತ್ರ ಪಾಠೆ ಕರುಣಿಯ ಭೂತ ಪ್ರೇತ ಸಂಬಂಧಾದಿ ರೋಗ ವ್ಯಾಧಿ ಸಮಸ್ತ ಹಿ ನಾಸತಿ ತೂಟತಿ ಚಿಂತಾ ಆನಂದೆ ಭೀಮ ದರ್ಶನಿ ಹೇ ಧರಾ ಪಂಧರಾ ಶ್ಲೋಕಿ ಲಾಭಲಿ ಶೋಭಲಿ ಬರಿ ದೃಢ ದೇಹೋ ನಿಸ್ಸಂದೇಹೋ ಸಂಖ್ಯ ಚನಕಳಾ ಗುಣೆ ರಾಮದಾಸಿ ಅಗ್ರಗಣು ಕಪಿ ಕುಳಾಸಿ ಮಂಡಣು ರಾಮರೂಪಿ ಅಂತರಾತ್ಮ ದರ್ಶನೆ ದೋಷನ ಸತಿ ಇತಿ ಶ್ರೀರಾಮದಾಸ ಕೃತಂ ಸಂಕಟೆ ನಿರಸನಂ ಮಾರುತಿ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣ.
Always smiling, always feeling great.
Waza FM.
नमस्कार, सुप्रभात. डिवोशनल आवर में मैं आपकी अपनी वंदना राय आप सबों का स्वागत कर रही हूँ. आज मंगलवार है. चलिए हनुमान भगवान को याद करके कहते हैं कि हे ईश्वर, हमारी सारी दुखों को हर ले. और आज हम आपको बहुत सारी अच्छी अच्छी बातें और कुछ मंत्र कुछ लोग के बारे में बताएंगे. बस हमारा साथ देते रहिए. थैंक यू फॉर ट्यूनिंग ऑन 100.5 नॉर्थ एंड साउथ 103.2 एफएम सेंटर एंड 106.5 एफएम ईस्ट एंड वेस्ट. Stay tuned.
Positive energy, because together we can all achieve more. Waza FM.
Waza FM.
great. Waza FM.
जय मंगलवार के दिन आज हम बात करेंगे खाने के बारे में. ईटिंग इज़ एन इम्पॉर्टेंट एक्टिविटी. आप सभी मानते हैं ना कि खाना ज़रूरी है, विच इज़ रिक्वायर्ड इन ऑर्डर टू लिव. हमें खाना खाना होगा और जीना भी होगा, जीने के लिए खाना अवश्य है. गॉड हु हैज़ क्रिएटेड ईच एंड एवरीथिंग, फूड, हंगर, लिविंग बींग्स, ऑल ऑफ देम फॉर्म द पार्ट ऑफ गॉड्स क्रिएशन. भगवान ने सब कुछ बनाया है. अगर एक प्राणी को बनाया है तो उसके लिए खाना, पानी, हवा, जो कुछ भी आपको चाहिए. आप देखिए कुदरत की देन, हमें लकड़ी, हमें खाना, हमें फल फूल सारा कुछ देता रहता है. वन शुड रिमेंबर गॉड द ओमनीप्रेजेंट हु हैज गिवन बोथ स्वीट एंड सावर डेलिकेसीज टू सेटिस्फाई आवर टेस्ट बड्स. फॉलोइंग इज द श्लोक that can be recited while eating and taking your food. ये बहुत ही आवश्यक है कि जब आप खाना खाएं तो मंत्र के साथ हमेशा. आप देखिए पहले के ज़माने में हमारे बुज़ुर्ग लोग खाना खाने से पहले खाना को थोड़ा सा पानी से आचमन करके, हाथ जोड़ कर प्रार्थना करके ईश्वर से प्रार्थना करते कि हे ईश्वर, आपका कोटि धन्यवाद कि आपने मुझे यह खाना आज प्रदान किया. और उसको ध्यान में रखकर ईश्वर को धन्यवाद करके उस अन्न को ग्रहण करते हैं. आज हम बात करेंगे इसी के बारे में. हमारा साथ देते रहिए. स्टे ट्यून्ड.
ऑल स्माइलिंग, ऑलवेज फीलिंग ग्रेट. वाज़ा एफएम.
श्रीपदो वायु पुत्रोर्द्रोण भोजर मृत्योर्विरश्चय ग्रामवासो जनाश्रय धने दो निर्गुणो कायो वीरो निधिपतिर्मुनि लिंगश्वो वरदवामी सीताशोक विनाशन वह सर्व परोत व्याप्तो व्याक्त्या व्याप्तो रसंधरः इंगरे भाइंग किशः श्रुतिर्गम्य सनातनः अनादिर भगवान देवो विश्व हेतु निरामयः आरोग्य कर्ता विशेषो विश्वनाथो हरीश्वरः वर्गो राम्यो कल्पाण प्रकृति स्थिर विश्वंभरे विश्वमूर्ति विश्वाकारे विश्वः विश्वात्मा विश्वयोथ विश्व विश्व हरे रवि विश्वचेष्टो विश्वगम्यो विश्वधेय कलाधरः कवंगम्यः कपि श्रेष्ठो ज्येष्ठो वैद्यो वनचरः बालो बुद्धो युवतत्वं तत्यगम्यः सखारिजः अञ्जना सूनर व्याघ्रो ग्रामाख्यातो धराधरः पूर्वः स्वर्महल्लोको जनलोकस्तप्योद्व्यवः सत्यमोकाराज्ञाश्च प्रणवो व्यापो मलः शिवधर्म प्रतिष्ठाता रमेश्च फाल्गुनप्रियः पुष्पदीकृतवारीश पुनर्काम्यो धरापतिः अशोभना पुण्डरीकाक्षः शरणागतवत्सलः जानकी प्राणदाता च रक्ष प्राण प्रहारकः पूर्णः सत्यः पितवसा दीवकार समप्रवः देवो ध्यानो विहारी च देवता भयभञ्जनः भक्त्योदयो भक्तलब्धो भक्तपालन तत्परः हर्ता शक्ति नेता शक्तिराक्षस स्मारकः अशक्नो रमदूतश्च शाकिनी जीवहारकः मोहकाराः ताराती पर्वत मर्दनः हेतु प्रांशु च विश्वभर्ता जगद्गुरुः जगन्नेता दन्नाथो जगदीशो जनेश्वरः जगद्भीतो हरिश्रीशो गुरुडेस्मयभञ्जनः पार्थब्जो वायुपुत्रमित शौमित्रविक्रमः ब्रह्मपुच्छो परब्रह्म पुच्छो रामेष्टकारकः शुक्रीवादियुतो ज्ञानी वानरे वनरेश्वरः कल्पस्थायी चिरञ्जीवी तपनश्च सदाशिवः सनन्तः सद्गतिर्भुक्ति मुक्तिदः कृतिदायकः कीर्तिप्रदश्चैव समुद्र श्रीपदशिवः भक्तोदयो भक्तगम्यो भक्तभाग्यप्रदायकः उदधिक्रमणि दैवः संसारभयनाशनः वर्धिवन्धन कृद्विश्व जेता विश्वप्रतिष्ठितः लङ्कारिः कालपुरुषो लङ्केश्वग्रभञ्जनः भूतवासो वासुदेवो वशुश्रीभुवनेश्वरः श्रीरामरूपः कृष्णस्तु लङ्काप्रसादभञ्जकः कृष्णस्तुत कृष्णस्तुत शान्तशान्तिदो विश्वपावनः विश्वभोक्ताय मारग्नि ब्रह्मचारी जितन्द्रियः ऊर्ध्वगोलाङ्गुलीमाली लाङ्गुलाहतराक्षसः समीरतनुजो वीरो वीरतारो जयप्रदः पावन पावनः देवेशो जित मारुत राम भक्ति विधायकः ध्याता ध्यायुलायसाशी चेत चैतन्य विग्रह ज्ञानदः प्रणदः प्राणो जगत्प्राणः समीरणः विभीषण असुरः पिप्ला श्रय सिद्धतः सिद्ध्या सिद्धश्रय कालो महोक्ष फलजान्तकः लङ्ककेश निधन्स्थायी कादाहकईश्वर चन्द्र सूर्यग्नि नेत्रश्च पालाग्नि प्रलयान्तक कपिला कपिश पुण्य द्वादशरायः सर्वाश्रयो प्रमोयात्मा रेवत्रादिनिवारकः रामध्यायो ऋषिकेशो विष्णुभक्तुं जटीबलि देवरीदर्पहा होता धाता कर्ता जगत्प्रभुः नगरग्रामपालश्च शुद्ध्यो बुद्ध्यो निरत्रपः निरञ्जनो निर्विकलो गुणातीतो भयङ्करः हनुमाश्च दुराध्यस्तपहसाध्यो महेश्वरः जानकी धानशोकोऽथ तापो हतपरात्परः वाङ्मयः सदसद्रूपः करणं प्रकृते परः भाग्यदो निर्मलो नेता उच्छलङ्का विदाहकः उच्छवध्यातु धानो यातु धान रिपुप्रियः छायापहरिभूतेषु लोकेश सद्गतिप्रदः लवङ्गमेश्वरोधः क्रोधसंरक्तलोचनः सौम्यगुरो काव्यकर्ता भक्ता ಪಂಚವರ
ಪ್ರಿಫ್ಟಿಂಗ್ ಸೌಂಡ್ ಅಕ್ರಾಸ್ ಮರಿಷಸ್
ಜ್ಞಾನ ಶ್ರೋಮಣಿ ಮಹಾಬಲಿ ದಯಾನಿಧಿ ಹನುಮಾನ್ ಉನ್ಕೆ ಚರಣ ಸರೋಜ ಕಾ ಅಮೃತ ಕರ್ ಲೋ ಪಾನ್ ಧರ್ಮ ರೂಪ ಧರ್ಮಾತ್ಮಾ ಕರುಣಾಮಯಿ ಕಪಿರಾಜ ಚರಣ ಶರಣ ಮೇ ಜೋ ಆಯೇ ಉಸ್ಕೆ ರಾಖೆ ಆಜ್ ಕೇಸರಿ ನಂದನ ಸುಖದಾತಾ ದುಃಖ ನಾಶಕ ಮಹಾವೀರ ಸಿದ್ಧ ಕರ್ತಾ ಭಯಹಾರಿ ಭೀರೂಪ ರಣಧೀರ ಮನ್ ಕೆ ಮಂದಿರ ಮೇ ಜಿಸ್ಕೆ ಸಿಯಾಪತಿ ರಘುನಾಥ ದೀನಹೀನ ಕೆ ಶೀಷ ಪರ ಉಸ್ಕೆ ದಯಾ ಕಾ ಹಾತ್ ಜಯ 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 ಹನುಮಾನ್ ಜಯ ಹೋ ಹನುಮಾನ್ ಜಯ ಹೋ ದಯಾನಿಧಾನ್ ಭಯ ಭಂಜನ ಉಸ ವೀರ ಕಾ ಸಂಕಟ ಮೋಚನ ನಾಮ ಜಿಸ್ಕೆ ಅರ್ಚನ ಸೇ ಹೋತೇ ಭಕ್ತೋ ಕೇ ಸಿದ್ಧ ಕಾಮ ಮಹಾಕೌತಿಕಿ ಯೋಧಾ ಕೀ ಕರೆ ನ ಸಮಾ ಕೋಯೀ ಉಸ್ಕೆ ಸಾಧಕ ಕಾ ಜಗ ಮೇ ಬಾಲ ನ ಬಾಕಾ ಹೋಯೇ ಉನ್ ಗೌರವ ಪುರುಷಾರ್ಥ ಕಾ ಸಾಗರ ಜೋ ವಿಶಾಲ್ ಕಷ್ಟ ಹರನ್ ಬಲವಂತ ಹೈ ಅಂಜನ ಜೀ ಕಾಲಾ ಪವನ ಕಿ ಸೂತ ಕಿ ಪ್ಯಾರಿ ಪವನ ಕಿ ಜೈಸಿ ಚಾಲ್ ಐಸೆ ದೀನ ದಯಾಲು ಕಿ ಪೂಜಾ ಕರಿ ತ್ರಿಕಾಲ್ ಜಯ 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 ಹನುಮಾನ್ ಜಯ ಹೋ ಜಯ 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 ಹನುಮಾನ್ ಜಯ ಹೋ ದಯಾನಿಧಾನ್ ರಘುವರ ಜಿ ಕೇ ದೂತ ಕಾ ಕರೇಗಾ ಸುಮಿರನ ಜೋ ಭೂಲ ಕೆ ಭೀ ಉಸ ಜೀವ ಕಾ ಕಭಿ ಅನಿಷ್ಟ ನ ಹೋ ಶ್ರದ್ಧಾ ಸೆ ಹನುಮಂತ ಕಾ ಕರೇ ಜೋ ನಿಶ್ದಿನ ಜಾಪ ಉನ್ಹೇ ಘೇರ ಕೆ ಜೀವನ ಮೇ ಕಭಿ ನ ದುಃಖ ಸಂತಾಪ ಹನುವಾ ಮಂಗಲ ಕೆ ಹರ್ತಾ ಹನು ಹೇ ಮಂಗಲ ರೂಪ ನಷ್ಟ ಕರೇ ಅಂಧಕಾರ ಕೋ ಅನುದರ್ಶನ್ ಕೇ ಧೂಪ ರಾಮ ರಸಾಯನ ಸುಖಕಾರಿ ರಕ್ತ ವರನ್ ಕೇ ಪಾಸ ಜಿಸ್ಕೆ ಸೇವನ್ ಸೇ ಮುಝಸೆ ಜನಮ ಜನಮ ಕೇ ಪ್ಯಾಸ ಜಯ 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 ಹನುಮಾನ್ ಜಯ ಹೋ ದಯಾನಿಧಾನ್ ಜಯ 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 ಹನುಮಾನ್ ಜಯ ಹೋ ದಯಾನಿಧಾನ್ ಶೂರ ವೀರತಾ ಬಲಶಕ್ತಿ ಜಿಸ್ಕೆ ಕಲಾ ಅನಂತ ಜೋ ಭೀ ಉಸ್ಕಾ ನಾಮ ಭಜೆ ದುಃಖೋ ಕಾ ಹೋ ಅಂತ कृष्ण बुद्धि के स्वामी दीनश के बलवन ऐसे दयानिधान के चरणों का करो ध्यान उसे चिंतक को चिंता कभी न सकती घेर अंतर मन से जाग के उनकी माला फेर जिनके मनवा में बसे कपि श्रेष्ठ महाराज मनोकामना पूर्ण हो सिद्ध हो सारे काज जय 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 हनुमान जय हो दयानिधान जय 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 हनुमान जय हो दयानिधान
Positive energy, because together we can all achieve more. Waza FM.
जी हाँ, मंगलवार के दिन आज हम बात कर रहे हैं अन्न के बारे में, खाने के बारे में. वैसे गृहिणियाँ, आप खाना बनाते हो तो कभी क्रोधित होते हो, तो कभी गुस्सा करते हो, तो कभी दुखी होते हो, कभी खुश होकर, कभी रोकर. एक कहावत है, जैसा मन जैसा अन्न वैसा मन. कि जो खाना आप खा रहे हो, अगर क्रोध भावना से आपने बनाया तो जो खा रहे हैं उस वाइब्रेशन, उस क्रोध की वाइब्रेशन जो खाना में गया, वही वाइब्रेशन उसके शरीर में असर करता है. अगर आपने दुखी मन से खाना बनाया तो वही वाइब्रेशन, दुख का वाइब्रेशन आपके परिवार के जितने भी सदस्य हैं जो खाना खा रहे हैं उस पर असर करेगा. अगर आप एक पवित्र मन और खुश होकर खाना बना रहे तो वही पॉजिटिव वाइब्रेशन आपकी ईच एंड एवरी मेंबर के शरीर में आहार के रूप में जाएगा और उनको खुश रखेगा. तो गृहिणियाँ, हमारी जो माता बहनें हैं, आपसे अनुरोध है कि आप जब भी खाना बनाएं तो खुश मन से बनाएं और एकदम पवित्र भावना से अपने किचन को साफ सुथरा रखें. अन्नपूर्णा देवी आप पे हमेशा कृपा दृष्टि बनाए रखें और साफ सुथरा रखने के बाद, खाना बनाने के बाद, रात को भी आप अपने किचन को झाड़ू पोछा करके अपना जो सिंक है कुआ कुत नुलाव नुबन बर्तन हेतु साफ. हमारे बड़े बुजुर्ग ने हमेशा यह हमें सिखाया है कि जितना साफ सुथरा आपका जो किचन होगा उतनी उसमें बरकत होती है. तो इसको आप गांठ बांधिए और इसको अमल करें.
Always smiling, always feeling great.
Waza FM.
राम राम श्री राम राम जय
जय हो.
Across Mauritius, Waza FM.
Mangal Murti, Ram Dulari, Aan Pada Ab Tere Dwari. मंगल मूर्ति राम दुलारे आन पड़ा अब तेरे द्वारे हे बजरंग बली हनुमान हे महावीर करो कल्याण हे महावीर करो कल्याण मंगल मूर्ति राम दुलारे आन पड़ा अब तेरे द्वारे तीनों लोक तेरा उजियारा दुखियों का तूने काज सवारा तीनों लोक तेरा उजियारा दुखियों का तूने काज सवारा हे जगवंदन केसरी नंदन, हे जगवंदन केसरी नंदन, कष्ट हरो है कृपा निधान, मंगल मूर्ति आम दुलारे, आन पड़ा अब तेरे द्वारे। द्वारे जो भी आया खाली नहीं कोई लौट आया, तेरे द्वारे जो भी आया खाली नहीं कोई लौट आया, दुर्म काज बनावन हारे, दुर्गम काज बनावन हारे, मंगलमय दी जो वरदान, मंगल मूर्ति राम दुलार, आन पड़ा अब तेरे द्वारे, मंगल मूर्ति राम दुलार, आन पड़ा अब तेरे द्वारे। हे बजरंग बली हनुमान, हे महावीर करो कल्याण, हे महावीर करो कल्याण, हे महावीर करो कल्याण।
Positive energy, because together we can all achieve more. Waza FM.
मंगलवार के दिन हम आपको बता रहे हैं कि किस प्रकार आप अपने रसोई घर अपने किचन को साफ सुथरा करें और रखें, और आज हम आपको देंगे एक मंत्र जो खाना खाने से पहले आपको उसको उच्चारण करना होता है अगर आप चाहे तो। ब्रह्मार्पणम् ब्रह्महविद् ब्रह्मगुणोः ब्रह्मणम् हुतम् ब्रह्मवै तेन गंतव्यम् ब्रह्म कर्म Samadhina. Meaning, the accurate meaning of this mantra is a practice of offering is Brahma. The oblation is Brahman. The device of offering is Brahman. And the fire, hunger to which the offering is made is also Brahman. For which one who abides in every Brahman, by him alone Brahman is rich. तो इसी के साथ चलिए हमारा और आपका साथ यहीं पे समाप्त होता है। आप हमारी बातों को अमल करें और उसको लागू करें। धन्यवाद। नमस्कार।
आजा FM।